वर्गामध्ये विषय ब्रह्मचारांचा आहे, त्यामुळं तर मागच्या अध्यायात पाहिलं की कशा प्रकारे शर्यती आपल्या मुलीला सुकन्याला घेऊन जातो चवनमुनीच्या आश्रम मध्ये, तिथं ती त्यांची डोळे फोडते आणि मग दैववश मलमूत्र बंद होतं त्यांच्या सैन्यांचं बरंच काय. त्यानंतर मग चवनमुनी स्वीकारतात पत्नी म्हणून तिला. पुढे त्यांच्याच डायनेस्टी वंश परंपरेमध्ये पुढं कुकुद्मी म्हणून येतात राजा, आणि त्यांचीच कन्या रेवती, जी रेवती बलरामांची पत्नी असते. तर अशा प्रकारचा वर्णन मागच्या अध्यायात पाहिलं. आणि आता ह्या अध्यायात सुखदेव गोस्वामी नभग याचा पुत्र नाभाग याचं वर्णन करतात. आणि हा नाभाग एवढा पवित्र आणि सुशील सरळ मनाचा असतो, त्यामुळे ह्याच्याच यांच्याच कुळामध्ये पुढं महान थोर भक्त अंबरीश महाराज जन्म घेतात. आणि आता पुढं चालून अंबरीश महाराजांची ही कथा चालू होईल. तर प्रभुपाद तात्पर्यामध्ये ब्रह्मचार्यांबद्दल देतात की दोन प्रकारचे ब्रह्मचारी असतात. एक प्रकारचा ब्रह्मचारी घरी पुन्हा येऊन विवाह करतो आणि दुसरा जो बृहद व्रत धारण करतो, म्हणजेच आजीवन ब्रह्मचारी राहतो. तर आपण आज चर्चा करूया सुरुवातीला वर्णाश्रम बद्दल. त्यानंतर ह्या वर्णाश्रम मध्ये आपण कोणत्या प्लॅटफॉर्म मध्ये आहोत आणि आपल्याला काय केलं पाहिजे, आणि हे करत असताना आश्रम मध्ये, खास करून ब्रह्मचारी आश्रम मध्ये, एका गुरुचं स्थान ब्रह्मचार्याच्या जीवनामध्ये किती महत्वाचं आहे. आणि शेवटी कन्क्लुजन मध्ये पाहू आपण की कशा प्रकारे एक वर्णाश्रम मध्ये ब्रह्मचारी गृहस्थ यांच्यामध्ये कसं कोऑपरेशन असलं पाहिजे. तर चार प्रकारचे वर्ण असतात, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, क्षुद्र. ब्राह्मण हे भगवंतांचं मस्तक याच्याशी तुलना केलेली आहे, वैश्य उदराशी, क्षत्रिय भगवंताच्या हाताशी आणि क्षुद्र पायाशी. असंच ब्रह्मचारी हे भगवंतांचे चरण याच्याशी तुलना केलेली आहे, शूद्र ब्रह्मचारी भगवंताच्या चरणाशी तुलना केलेली. गृहस्थ वानप्रस्थ मधला भाग आणि संन्यासी टॉप सगळ्यात उच्च. त्यामुळे ह्या सर्व वर्ण आणि आश्रम मध्ये सर्वश्रेष्ठ कोण आहे, तर ते आहे, तो आहे संन्यासी. का बरे संन्यासीला श्रेष्ठ म्हटलेले, कारण संन्यासी पाचव्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, गेयस नित्य संन्यासी यो न द्वेष्टी न कांक्षती निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखं बंधात प्रमुच्यता. भगवंत सांगतात की गेयस ही नित्य संन्यासी, गेय म्हणजे जाण, काय जाण, नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी कोण, न द्वेष्टी न कांक्षती, तो कोणाचा द्वेष करत नाही, कुठली आकांक्षाही नाहीये त्याला. निर्द्वंद्व ही महाबाहो, सर्व प्रकारच्या द्वंद्वापासून तो मुक्त असतो. सुखम बंधात प्रमुच्यते. तर अशा प्रकारे हा संन्यासीची व्याख्या भगवंतांनी पाचव्या अध्यायामध्ये केलेली आहे. आणि जर आपण पाहिलं ह्या प्रसंगावरून, इथं पण गैरसमज आहे. गैरसमज हा टॉपिक मला वाटतं कंटिन्यू राहू शकतो, पण आपण तो काही घेणार नाही. बघा, हा जो नाभाग गुरुच्या आश्रममध्ये गेलाय आणि बाकी दोन भावांना वाटलं आता हा गेला, आता हा काय परत येणार नाही, म्हणून लगेच संपत्ती वाटून घेतली. त्या काळी कदाचित त्या काळी फोन वगैरे नव्हता, नाहीतर विचारला असतो फोन करून, का रे बाबा येणारच का, असला काही प्रकार नव्हता. तर एनिवे, तर ह्या जगामध्ये स्वार्थ खूप कुठून कुठून भरलेला आहे. म्हणून हे भागवतमध्ये वर्णन येतं, आत्मजाया सुता आगार पशुद्रवीन बंधुषु निरूढ मूल हृदय आत्मनं बहुमन्यते. आत्मा म्हणजे देह, जाया पत्नी, सूत मूल, आगार घर, आत्मजाया सुता आगार, पशु द्रवीन बंधुषु. पशु म्हणजे आजकालच्या घोड्या गाड्या, गाड्या टू व्हीलर फोर व्हीलर, हे आजकालचे पशु आपण समजू शकतो. द्रवीण संपत्ती, बंधुषु नातलग, तर यांच्यामध्ये राहून, त्यांच्यामध्ये राहून त्याला असं वाटतं की ह्या राहणीमानामुळं तो समाधान मानतो आणि त्यातच तो आनंद घेतो. आणि एवढा गुरफटून जातो तो की स्वतःचा उद्धार करायचा विसरूनच जातो, एवढी सेवा करतो त्यांची. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, संसाराच्या दे संसाराची सेवा तापलो मी देवा, संसार तापे तापलो मी देवा, करिता सेवा या कुटुंबाची, म्हणूनी तुझी आठवेले पाय येवो माझे बाप माय पांडुरंगे. या संसाराची सेवा करता करता मी तापलोय, म्हणून आता मला मी भगवंत तुझे पाय स्मरण करतोय. असं जे कोणी आता संसारामध्ये आहेत त्यांना ही भावना आली पाहिजे, आज नाही तर उद्या ही यायलाच पाहिजे. जर त्या संसारामध्ये जर रमत असतील, आनंद घेत असतील, तर निश्चितच कधीच अपेक्षा करू नये की ह्या जन्मात मी गोलोकमध्ये जाईल. ज्याने ठाकीला परमानंद, ज्या जो ची रुसला संसारा त्यानेची ठाकीला परमानंद, जो ह्या संसाराला रुसलाय तोच परमानंद प्राप्त करू शकतो, आणि जो संसारामध्ये रमलाय विसरून जा, त्याच्यासाठी नाही हे. गृहेशु कुट धर्मेशु दुःख तंत्रेशु अतेंद्रित कुर्वन दुःख प्रतिकारं सुखवत मन्यते गृही. एक आसक्त गृहमेदी हा राजकारण कुटिलतेने भरलेल्या आपल्या घरात राहतो, सदैव दुःखेच उत्पन्न करणारा व इंद्रियांच्या क्रियांद्वारे नियंत्रित मनुष्य स्वतःच्या केवळ कर्मफळाचा दुःखांचा प्रतिकारच करण्यात त्याचं कार्य चालू असतं. आणि अशा दुःखांचा तो जेव्हा प्रतिकार करतो त्याला वाटतं की तो सुखी आहे. पण कळलं पाहिजे, गृहेशी कुठं धर्मेशू कुटिलतेने भरलेलंही आहे. म्हणून या वर्णाश्रम मध्ये जर एखादा भक्तियोगाचं जर पालन करत असेल तर त्याच्यासाठी वर्णाश्रम चे नियम जे काटेकोरपणे पालन करायचे असतात त्याची आवश्यकता नाही. कारण वर्णाश्रम मध्ये भक्तियोगामध्ये आपोआपच इतर अंगांचं वर्णाश्रमाचं पालन होतं. जसं वर्णाश्रमचा उद्देश काय असं सांगितलं जातं की वर्णाश्रम आश्रमचा उद्देश आहे, द पर्पज ऑफ वर्णाश्रम इज टू प्युरिफाय द हार्ट ऑफ मटेरियल इम्प्रेशन. जे काही भौतिक जे संस्कार आहेत हृदयामध्ये, इम्प्रेशन्स आहेत, त्याचे शुद्धीकरण झालं पाहिजे, हा वर्णाश्रमचा उद्देश आहे. कारण वर्णाश्रमचं पालन करत असताना एखादा सकाम कर्मयोगी असेल किंवा निष्काम कर्मयोगी असेल तर हे पालन करत असताना त्याचा रिझल्ट काय, त्याचं जे हृदय आहे ते शुद्ध होतं आणि परिणिती काय, त्याला मुक्ती प्राप्त होते. जर भक्तांचा संघ भेटला तर भक्ती प्राप्त होईल त्याला. पण जो भक्ती अंगाचं पालन करतो त्याला वर्णाश्रमचं काटेकोरपणे पालन करण्याची गरज नाही. आणि भक्ती अंगाचं पालन करत असताना जर कदाचित पतीच जरी झाला तरी सुद्धा त्याचा काहीही तोटा नाही, असा हा उदात्त भक्ती मार्ग आहे. म्हणून भगवंत सांगतात भगवद्गीतेत 3.35, श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मास्वनुष्ठितात् स्वधर्माणिधनं श्रेयं परधर्माभयावह. भगवंत म्हणतात की अर्जुनाला सांगतात की हे बघ, श्रेय स्वधर्म विगुणा, स्वतःच्या धर्माचं पालन कर. परधर्म स्वनुष्ठितात, इतर कोणाच्या धर्माचं पालन करण्यापेक्षा तुझ्या धर्माचं तू पालन कर. स्वधर्म निधनम श्रेय, आणि स्वतःच्या धर्माचं पालन करत असताना तुझं निधन जरी झालं तरी परधर्मो भयावा, तो इतर कोणाच्या धर्माचं पालन करण्यापेक्षा ते भयावह आहे. पण श्रेष्ठ काय, स्वतःच्या धर्माचं पालन करता करता नाश जरी झाला तरी ते श्रेष्ठ आहे. मग आता प्रश्न येतो, कोण सांगणार माझा धर्म काय आहे? म्हणून ह्याच्यासाठी वानरश्रम मध्ये खूप महत्वाचं आहे एखाद्याने गुरुचा स्वीकार करणं. गुरु सांगतो त्याला तुझी कार्य कोणती आहे, तुला काय करायचंय. गुरु नसल तर जीवन फोल ठरतं. म्हणून जे गृहस्थ आश्रमी आहेत, जे कोणी ब्रह्मचर्य आहेत, कुणी असो, मनुष्य देह भेटला त्याचा गुरु, त्यांनी गुरु हा केलाच पाहिजे. हे त्याचं सर्वोच्च ध्येय असलं पाहिजे जीवनाचं. ब्रह्मांड भ्रमिते कोण भाग्यवान जीव, गुरु कृष्ण पाये भक्ती लता बीज आपण म्हणतो ना. कुठला असा भाग्यवान जीव आहे की ज्याला गुरुजी आणि कृष्णाची प्राप्त होते. म्हणून आपला प्लॅटफॉर्म ओळखायचा की मी कुठल्या कुठे आहे सध्या. जर मी ब्रह्मचारी असेल तर माझं कर्तव्य काय, जर मी गृहस्थ असेल तर माझं कर्तव्य काय, आणि त्यानुसार गुरुकडनं श्रवण करून, आचार्यांकडनं श्रवण करून, तसेच शास्त्राचा आधार घेऊन आपली कर्तव्य निहित केली पाहिजे, आणि त्या प्रकारे जीवन आपण केलं पाहिजे. नाहीतर काय, नाहीतर म्हणतात आपलं जसं वर्ष चाललंय, जीवन चाललंय, आणि हा जर प्रयत्न नाही केला तर पूर्णपणे जीवन आपलं व्यर्थ जाणार आहे. म्हणून भागवत मध्ये म्हणतात वयम तू न वितृप्यान उत्तम श्लोक विक्रमे, वयम तू न वितृप्यान उत्तम श्लोक विक्रमे, स्वादू स्वादू पदे पदे यश शृणवता रस ज्ञानम स्वादू स्वादू पदे पदे. कोणी कुठल्याही आश्रम मध्ये राहू, वयम तू न वितृप्यान त्याची तृप्ती होत नाही. कोणती तृप्ती होत नाही, उत्तम श्लोक विक्रमे, भगवान श्रीकृष्णांचे, भगवंतांच्या बद्दल जेव्हा तू सतत ऐकत असतो त्याची तृप्ती होत नाही. यश शृणवता रस ज्ञानम स्वादू स्वादू पदे पदे. अशा प्रकारे जेव्हा कुठल्याही आश्रम मध्ये असो, भगवंत सेंटरमध्ये आहेत आणि तो जीवन जगतोय, त्याची पदापदालाही रुची वाढतच जाते, कमी होत नाही. म्हणून जाणावे ते सार, नाहीतरी दगा फार. म्हणून सार जाणं काय जीवनाचं, नाहीतर खूप मोठा दगा होऊ शकतो. काही असे काही अनुभव आले प्रचाराच्या दरम्यान की बऱ्याच आता काही आमचे बेसेस वगैरे असतात, तर काही मुलांची खूप इच्छा असते बेसमध्ये येण्याची, पण कधी कधी घरचे विरोध करतात. आणि कधी कधी असंही होतं की घरचे म्हणतात जा तू बेसमध्ये राहिला, तिथं काहीतरी शिकशील, खूप छान तुझ्यामध्ये गुणांमध्ये चांगले संस्कार होतील तुझ्यात, पण मुलगा काही येत नाही. म्हणजे हे असा विरोधाभास आहे. तर हे आणि बऱ्याच जणांचं जर एखाद्याने जर पाहिलं की ब्रह्मचर्य जीवन अगदी क्लोजली, जसं एक भक्त सांगत होते किती सुंदर आहे हो ब्रह्मचारी जीवन, असं मी नाही म्हणत, ते भक्त सांगत होते की एवढं सुंदर, सकाळी उठल्या उठल्या साक्षात परम भगवंत पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचं दर्शन, पुन्हा नंतर आपली साधना, नंतर पुन्हा शृंगार दर्शन, नंतर प्रसाद, नंतर साधना, पूर्ण वेळ आपला भक्तांच्या संघात जातो. ज्यांनी हे पाहिलंय ना, म्हणून हा गृहस्थांचा अनुभव आहे. किती सुंदर आहे तुमचं जीवन, म्हणतात हे गृहस्थ आले माझ्याकडे, सारखंच म्हणत असतात तुम्ही मला लग्नाच्या अगोदर का नाही भेटलं. तर कशाला हे अंधकूपात पडलं असतो, हा त्यांचा अनुभव. तर वास्तविक ब्रह्मचारी बनणं एवढं सोपं नाही, एवढं अवघड पण नाही. दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर अचिंत्य, तर ब्रह्मचारी हे एखाद्याची इच्छा असेल, चला मी इच्छा आहे म्हणून होतो, नाही तसं पण नाही. आणि एक बघा, अशी पण मी आम्ही पाहतो डोळ्यांनी, आई वडील म्हणतात मुलाला, बाळा ब्रह्मचारी हो, किती सुंदर जीवन आहे, बघ तुझ्यामुळे आमचं तर उद्धार होईल. आणि एक एक मुलाची खूप इच्छा असते की मला एक भगवंताच्या सेवेत एक जीवन समर्पण करायचंय, पण आई वडील विरोध करतात. अशी आम्ही प्रचाराच्या दरम्यान किती उदाहरणं पाहतो. काही एक दोन मुलं काही दिवसांपूर्वी खूप ऍक्टिव्हली इन्वॉल्व्ह होती प्रचाराच्या ह्याच्यामध्ये, ऍक्टिव्हली खूप आवडायचं त्यांना, एक क्लास मिस करत नव्हते, अगदी एकदम यंग 20-21 वर्ष. घरच्यांना कळालं पोरग चाललंय कार्यक्रमाला इस्कॉनच्या, लगेच फोन, अजिबात जायचं नाही. ती पोरं येऊन रडायला लागली, प्रभूजी आमची खूप इच्छा आहे पण घरच्यांनी खूप फोर्स केलाय, जायचं नाही. आणखीन एक मुलगा इथंच राहतो, तो तर विग्रह आणले त्याने त्या रूममध्ये आणि त्याची पूजा करतोय. मग त्याला म्हणलं तू एवढे विग्रह वगैरे आणलेत, बेसमध्ये ये, प्रभूजी काय करू, घरचे नाही पाठवत, घरचे. आणि त्याच्यावरती एक लक्ष ठेवण्यासाठी एक खास माणूस ठेवलाय. म्हणजे एवढी हाईट बघा काय. तर हे सर्व काय? अज्ञान, घोर अज्ञान. म्हणून एक आहे अविद्या पोटेन्सी आणि एक आहे विद्या पोटेन्सी. वी डोंट सी द वर्ल्ड ॲज इट इज, वी सी द वर्ल्ड ॲज वी आर. आपण जग आहे तसं पाहत नाही, आपल्या दृष्टीने बघतो तिथंच गोंधळ होतो. म्हणून विद्या पोटेन्सी म्हणजे काय? यत प्रतियत अर्थम यत प्रतियत, म्हणजे जे आहे ते दिसतं, न अर्थम न प्रतियत, जे नाही ते दिसत नाही, वास्तविकता येते ना, त्याला म्हटले विद्या पोटेन्सी. म्हणून विद्या खूप गरजेची आहे, ही जड विद्या नाही, आध्यात्मिक विद्या. दुसरं आहे अविद्या पोटेन्सी. अविद्या पोटेन्सी म्हणजे अर्थम न प्रतियत, जे आहे वास्तविक ते नाही दिसत, न अर्थम यत प्रतियत, जे ज्याला काही अर्थ नाही, वास्तविक नाहीये पण त्याला तो वास्तविक समजतो, इथं सगळा गोंधळ होतो. म्हणून हे खूप गरजेचं आहे आज ह्या ज्ञानाचा प्रचार करण्याची. कुणी विचार करून किंवा बुद्धिमत्तेने किंवा असं कुणीही अशा दिव्य महापुरुषाच्या सेवेमध्ये संलग्न नाही होऊ शकत, त्याला तर फार मोठी श्रद्धा लागते. एवढा श्रद्धाचा साठा करून जेव्हा सुकृती होते चांगली मजबूत तयार, तेव्हा तो गेटच्या आतमध्ये येतो. एवढं सोपं आहे का? बहुजन्म आम्ही पुण्य केले तेव्हा हरिदासचे हाती आले. अहो खूप पुण्य केलं आम्ही एवढ्या जन्मापासून, मग नंतर या हरीचं दास्य आम्हाला मिळाले. म्हणून जगी बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. जर पिता जर बनायचा असेल तर वंश मुक्तीला न्यायला पाहिजे त्यांनी. म्हणून प्रभुपाद म्हणतात, जर गृहस्थाश्रमामध्ये तेवढाच समागम केला पाहिजे जेव्हा त्याला कृष्ण भावनाभावित पुत्राची उत्पत्ती करायची तेव्हा. भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर म्हणतात, आय डोंट मॅरी, मी लग्न करत नाही. का? ते त्यांची नम्रता आहे की मी कृष्ण भावनावत मुलांची उत्पत्ती करू शकत नाही, ही त्यांची नम्रता आहे. सिद्धांत काय? इंद्रिय संयमन कुठलाही असो. म्हणून एका चाणक्य सांगतात ह्याच्यामध्ये, एका ब्रह्मचारी जीवनामध्ये एका विद्यार्थी दशेमध्ये त्याच्यासाठी काय नियम हवेत, तो कसा असला पाहिजे, तर ते सांगतात, कामम क्रोधम तथा लोभम स्वादु शृंगार कौतुकम अतिनिद्रा अतिसेवाच विद्यार्थी रष्ट वर्जयेत. एक विद्यार्थी पूर्ण रूप से निम्नलिखित बातों का त्याग करे, आठ बातों का त्याग करे. कौन सी है वो आठ बातें? पहला, काम. मैथुन सर्वत्र त्यागोस ब्रह्मचर्य से प्रचक्षते यमुनाचार्य. तर पहिला त्याचा आहे की मैथुनाचा त्याग, काम जी वासना याचा पूर्णपणे त्याग एका विद्यार्थी दशेमध्ये असताना. दुसरा, क्रोध. क्रोध आबाधतो जीवन बर्बाद असं म्हणतात. क्रोध हा भीक माग असतो, नंतर भीक मागायला लावतो, खूप पश्चाताप करायला लावतो, डेंजर आहे एकदम क्रोध, भयानक आहे. तिसरा आहे लोभ, हा लोभ पण खूप भयानक आहे. चौथा स्वादिष्ट भोजनची इच्छा, स्वादिष्ट भोजनाची इच्छा करणं, स्वादिष्ट भोजन सतत सतत करत राहू तर साधना आपली चांगली होणार नाही. कारण स्वतः चैतन्य महाप्रभूंनी रघुनाथदास गोस्वामींना सांगितलं की भालना खाईबो भालना परिबो, चांगलं खायचं नाही, चांगले वस्त्र परिधान करायचे नाहीत, ग्राम्य कथा ऐकायच्या नाहीत, ग्राम्य वार्ता सांगायच्या नाहीत, हे त्यांनी नियम सांगितलेले. हे बेसिस फाउंडेशन आहे, जोपर्यंत हे करणार नाही तोपर्यंत कसं काय आपल्याला रसील आपल्या भक्तीमध्ये. म्हणून जिव्हा, ह्या जिवेवरती ही पूर्ण होडी डिपेंड आहे. शरीर, शरीराचा श्रृंगार, तर ब्रह्मचार्याला तर काय प्रश्नच नाही, काय एवढं शरीराचा श्रृंगारचा प्रश्नच येत नाही, एक तिलक लावला निघाला. नंतर अत्याधिक जिज्ञासा, आता तो ब्रह्म जिज्ञासा चांगली आहे, आता तो भयंकर जिज्ञासा व्हेरी डेंजर, नुसता प्रश्न विचारतोय, काय झालं की प्रश्न विचारतोय, डेंजर आहे. काय बाय डिफॉल्ट प्रश्न असणारच, हा बोला प्रभूजी. तर आता अत्याधिक जिज्ञासा पण चांगली नाही आहे एखाद्यासाठी. हा जेवढं गरजेचं आहे ऐकले, जेन्युइन तुमचा क्वेश्चन आहे, प्रश्न विचारा, काय हरकत नाही. अत्याधिक निद्रा व्हेरी डेंजर, आहार निद्रा भय मैथून, या चारीमध्ये सर्वात भयंकर कोणतं येऊ, सर्वात हानी करणार. तीन गोष्टींमध्ये आपण एखादा व्यक्ती कॉन्शियस असू शकतो, पण निद्रेमध्ये मेला तो झोपलेला असतो पूर्णपणे, जा अजिबा अनकॉन्शियस. निद्रा सगळ्यात भयंकर आहे, वाट लावते आपल्या जीवनात, सगळ्यात डेंजर निद्रा. म्हणून आपले आचार्य बघा, 1.5-2 तास झोपायचे. स्वतः प्रभुपाद जास्त काही 500-600 वर्षाचं उदाहरण नाही, हे समोर आत्ता समोरचे उदाहरण. संध्याकाळचे 10 ते 12 थोडा 1.5-2 तास आराम करायचे, रात्रभर जागून पुस्तके लिहायचे. तेव्हा ते आचार्य, तेव्हा ते बसले तिथं, तेव्हा त्यांची गुरुपूजा होती रोज. तर निद्रा ही अतिशय घातक आहे, खास करून जो विद्यार्थी दशेमध्ये आहे. आणि निश्चितच एखादा मनुष्य ज्यांनी मनुष्य देह प्राप्त केलाय, त्यांनी मरेपर्यंत स्वतःला विद्यार्थ्या दशेमध्येच ठेवलं पाहिजे. तर भरपूर काय आहे सांगण्यासारखं, पण आपण पुढल्या टॉपिकवरती जाऊ की एका ब्रह्मचारी जीवनामध्ये गुरुचं काय महत्व आहे. कर्दमुनी देवहूती संवादामध्ये आम्ही काल चर्चा करत होतो, ज्या प्रकारे बघा, ही देवहूती